अचानक दिल जलान महाराष्ट्र राज्यातलं असं एक गाव निजामाच्या अमरचानं दिल जलान वास्तूंचा इतिहास शेतकऱ्यांचा श्वास आहे असं भारी एक गाव शौर्याचा ध्यास जिथे नात्यांची आस जिथे आहे असं भारी एक गाव आहे असं भारी एक गाव
काय भाऊ अजून ओळख नाही करावं
साठी घेऊन आलोय काहीतरी नवीन ए लिसन ऑल नीट ऐका होणार आहे कहर कारण आता घेऊन आलोय रॅप मधून नगर
आकार उकार नसलेलं नाव अहमदनगर नावासारख्या साध्या सरळ लोकांचं गाबड्या आणि बावड्या सारच इथे दोस्त नगरी भाषा कशी आमची हाय नाही का मस्त व्यापारी आहेत आमच्या नगरची शान साखर कारखाने वाढवतात व्यावसायिक मान आपला देश आमचं घर
नगर नगर अहमदनगर